हॅलो बालमित्रांनो, मी आज तुम्हाला फुलपरीची गोष्ट सांगणार आहे. राजू एक गोड पण बंडखोर मुलगा होता. शाळेत खूप मस्ती करत होता. आजूबाजूच्या मुलांमध्ये राजू खेळायला जात असे, पण सगळे डाव त्यालाच जिंकायचे असत. मग मारामारी रडारडी होऊन राजू घरी परत येत असे. राजूची आई या कारणास्तव त्याला बाहेर खेळायला सोडण्यास नाराज असे. एकदा वर्गात गंमत झाली. एक छानसे फुलपाखरू गणिताच्या तासाला वर्गात शिरले. मुलींची आरडाओरड सुरू झाली. राजूने एका झपक्यात ते फुलपाखरू मुठीत पकडले व गणिताच्या पुस्तकात ठेवले. हळुवारपणे पुस्तक मिटून ते शाळा सुटेस्तोर जपले. शाळा सुटताच धावत घर गाठले व आधी गणिताचे पुस्तक उघडले. पाहतो तर काय, फुलपाखराने मान टाकली होती. राजूला खूप वाईट वाटले. वरती फुलपाखराला पकडून पुस्तकात ठेवल्याबद्दल त्यांनी आईनी पण त्याला खूप मार दिला. सुन्न मनाने राजू एका कोपऱ्यात बसून राहिला. तेवढ्यात शिक्षक असा मंजूळ आवाज त्याला आला. एवढ्या गोड आवाजात कोण बोलवते म्हणून राजूने आजूबाजूला पाहिले तर बाल्कनीतून आवाज येत होता. तो धावत बाल्कनीत गेला तर शेवंतीच्या फुलाजवळून आवाज येत होता. त्याने बघून शेवंतीच्या कुंडीत पाहिले तर पांढऱ्या शुभ्र शेवंतीच्या फुलावर लाल पंख असलेली एक इवलीशी मुलगी त्याला बोलवत होती. आपण स्वप्नात तर नाही ना म्हणून राजूने स्वतःला चिमटा घेतला. तेवढ्यात त्या मुलीने राजूला परत शुकशुक करून बोलवले. ती म्हणाली, घाबरू नकोस राजू, मी परी आहे, फुलांवर राहणारी फुलपरी. माझ्याशी दोस्ती करशील? राजू एकदम खुश झाला. नाहीतरी घरात एकटा खेळून खेळून तो कंटाळला होता. पुस्तकांशी त्याची दोस्ती नव्हती. तो एकदम आनंदित होऊन म्हणाला, एकदम कबूल. पण मला सांग, तू एवढूशी माझ्याशी काय खेळ खेळणार? फुलपरी हसायला लागली. टुनकण उडी मारून बाल्कनीत आली व म्हणाली, डोळे मीट. राजूने डोळे उघडले तर ती जवळजवळ त्याच्या उंचीची झाली होती. ती म्हणाली, आम्हा पर्यांना हवे तेवढे रूप घेता येते. कोणी मला बघू नये म्हणून मी छोटीशी झाले होते. मला फुलांवर राहायला आवडते म्हणून मला फुलपरी म्हणतात. मग दोघांच्या गप्पा खूप रंगल्या. राजूने तिला आपल्या सगळ्या दोस्तांची नावे सांगितली. शाळेतल्या खूप गमती जमती सांगून तिला हसवले. तिने पण पर्यांच्या राज्यात काय काय असते व त्या कुठे जाऊ शकतात ते सांगितले. व राजूसारखे अजून कोणकोणतीचे दोस्त आहेत ते पण सांगितले. फुलपुरीने राजूला सांगितले की लहान मुले जेव्हा छान काम करतात तेव्हा त्यांना पर्या भेटतात. पण जर का ती उगाच मस्ती, खोड्या किंवा दुष्टपणा करणे, प्राण्यांना त्रास देणे अशा गोष्टी केल्या तर पर्या त्यांच्यापासून लांब जातात. झाले, राजूने तिथेच निश्चय केला. सतत शहाण्या मुलासारखे वागायचे. तेवढ्यात राजूची आई तिथे आली. फुलपाखरू हातात घेऊन राजू एवढा काय बडबडतो आहे तिच्या लक्षातच येईना. पण त्या दिवसापासून राजू मात्र पार बदलला. तो सतत शहाण्यासारखा वागू लागला. मस्ती खोड्या एकदम बंद झाला. अजून त्याच्या घरी रोज फुलपरी येते. खोटे वाटते ना? मग तुम्हीच त्याला विचारून बघा की. बाय बाय.